विविध भारती पुणे, सुहास देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्यातले मानाचे आणि प्रतिष्ठित मंडळांचे गणपती काल वेळेत विसर्जन होऊनही इतर मंडळांनी ठरलेली वेळ न पाळल्यानं रेंगाळलेली विसर्जन मिरवणूक थोड्या वेळापूर्वी संपली. मागच्या वर्षी दुसऱ्या दिवशी दुपारी 2:30 ही विसर्जन मिरवणूक संपली होती. दरम्यान मिरवणुकीत आणि मिरवणुका संपवून परतणाऱ्या मंडळांच्या डीजेच्या दंडनाटामुळे तसंच ढोलताशा पथकांनी आवाजाची मर्यादा ओलांडल्याचं दिसून आलं. पुण्यात काल संध्याकाळी 7:30 ते 8 दरम्यान बुधवार चौक परिसरात गणेश विसर्जनाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांशी गैरवर्तन झाल्याची घटना घडली. ढोलताशा पथकातील काही अनोळखी सदस्यांकडून महिला पत्रकाराला ढकलून देणं आणि धमकावणं तसंच तिच्या सहकाऱ्याला मारल्यानं तो खाली पडून त्याचा चष्मा तुटण्याची घटना घडली. यासंदर्भात अधिकृत फिर्याद दाखल करण्याचे निर्देश या पत्रकारांना देण्यात आले आहेत. तसंच एका ढोलताशा पथकातील काही जणांनी वृत्तपत्र छायाचित्रकाराला धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. दरम्यान पोलिसांनी एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं आहे तसंच एका तरुणाकडे कोयता आढळून आला आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही पिंपरी चिंचवड शहराची विसर्जन मिरवणूक वेळेत आटोपली. काल रात्री ठीक 12:00 महानगरपालिकेनं स्वागत कक्षाचं काम थांबवलं. शेवटच्या टप्प्यात 30 मंडळांनी महानगरपालिकेकडून सत्कार स्वीकारला. शेवटचा मोरया गोसावी क्रीडांगण मित्रमंडळाचा गणपती रात्री 11:55 विसर्जित झाला. गणेश उत्सवादरम्यान स्वच्छच्या 400 अधिक कचरा वेचकांनी 50 अधिक विसर्जन घाट आणि केंद्रांवर निर्माल्य टू निसर्ग हा उपक्रम राबवला. कचरा वेचकांनी नागरिकांकडून 114 टन निर्माल्याचं संकलन करून त्याचं काटेकोरपणे वर्गीकरण करत 39 टन सुका कचरा स्वतंत्र केला. संकलित निर्माल्य पुणे महानगरपालिकेकडे खतनिर्मितीसाठी देण्यात आलं आहे. कचरा वेचकांनी निर्धारानं आपली बांधिलकी जपत दोन्ही दिवशी रात्री उशिरापर्यंत विसर्जन केंद्रावर थांबत निर्माल्याचं काम सुरू ठेवलं आहे. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांची आज जयंती आहे. यानिमित्त पुरंदर तालुक्यातल्या देवडी इथल्या क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या स्मारकस्थळी झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीला भारतातून पहिला विरोध करणारे राजे उमाजी नाईक होते. या देशामध्ये परकीयांचं राज्य चालू देणार नाही या निर्धारानं ज्याप्रमाणे रामोशी समाजाला राजे उमाजी नाईक यांनी अभिमान दिला आणि स्वाभिमान दिला होता त्याप्रमाणे या समाजाच्या पाठीशी राज्य सरकार उभं आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अद्वितीय योगदान देणारे राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. कुलगुरू डॉ सुरेश गोसावी आणि प्रकुलगुरू डॉ पराग काळकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. दशकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण आज घडणार असून हे ग्रहण भारतासह आशिया, ऑस्ट्रेलिया, पूर्व आफ्रिका आणि युरोपच्या काही भागांमध्ये स्पष्टपणानं दिसणार आहे. ही खगोलीय घटना 5 तासांपेक्षा जास्त काळ चालणार आहे. रात्री 9:57 सुरू होणारी ही खग्रास ग्रहण अवस्था रात्री 1:30 चालेल. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीनं ग्लोबल गणेश फेस्टिवल अंतर्गत फोटोग्राफी आणि रील स्पर्धा 2025 आयोजित करण्यात आली आहे. गणेश उत्सवाअंतर्गत काढलेले फोटो रील्सची ही स्पर्धा असून या स्पर्धेत विनामूल्य सहभागी होता येणार आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत या स्पर्धेत फोटो तसंच रील्स पाठवता येतील. फोटोग्राफी आणि रील्स या दोन्ही प्रकारात स्वतंत्रपणानं 3 क्रमांक काढले जाणार आहेत. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या पुना गेस्ट हाऊस स्नेहमंचच्या वतीनं अतुलनीय आशा हा सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून संध्याकाळी 5:00 पुना गेस्ट हाऊस लक्ष्मी रस्ता इथं होणार आहे. आडकर फाउंडेशनच्या वतीनं विधिज्ञ भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्कार शिक्षणतज्ञ डॉ संजय चोरडिया यांचा गौरव केला जाणार आहे. हा पुरस्कार उद्या सकाळी 11:00 महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात देण्यात येणार असून महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे सदस्य विधिज्ञ अविनाश आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज संध्याकाळी पावसाच्या मध्यम सरी पडल्या. उद्या पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.